आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याबद्दल विधानसभेत आनंदोत्सव. वारसा जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मकोका कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधान परिषदेतही एकमतानं मंजूर. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह अन्य तिघांचा परतीचा प्रवास सुरू. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 22 धावांनी पराभव. आता सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली दुर्गसंपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणं ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काढले. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी हे राज्यातले 11 किल्ले आणि तामिळनाडूतला जिंजी यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक क्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक कार्य मंत्रालय, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचलनालय आणि यासाठी योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचे, महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले. या वारसास्थळांची जपणूक करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
हे आपल्या पुढे एक मोठे आव्हान आहे. यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा. या सभागृहाच्या माध्यमातून मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो. याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं 7 प्रस्ताव युनेस्कोमध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते. त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदींनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसास्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान मिळाल्याबद्दल विधानभवनाच्या परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 2025 अर्थात मकोका कायद्यात सुधारणा करणारं विधेयक काल विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. राज्यात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर पावलं उचलण्यासाठी हे विधेयक आणलं असल्याचं कदम यांनी सांगितलं. या सुधारणा विधेयकामुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असं ते म्हणाले. विधानसभेत हे विधेयक याआधीच मंजूर झालं आहे. राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल, असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. दौंड तालुक्यात केडगाव इथल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेत शिकणाऱ्या मुलींवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, त्यांच्याशी चुकीची वर्तणूक इत्यादी आरोपांच्या अनुषंगानं मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक पदावरच्या महिला अधिकाऱ्याची समिती नेमली असून तिचा अहवाल 1 महिन्यात येईल, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यावर्षी मार्च महिन्यात हैदराबादहून जेएनपीटीच्या दिशेनं निघालेल्या 2 कंटेनर्समध्ये सुमारे 57,000 किलो गोमांस सापडल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करून चौकशी करण्याची घोषणाही भोयर यांनी केली. विदर्भात नागपूर आणि अमरावती विभागात 8 आणि 9 जुलै रोजी अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं होतं, त्याचा आढावा घेतला असून प्रशासनाला मदत आणि पुनर्वसनाचं काम तत्काळ आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत दिली. अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचं आढळले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असं शिंदे यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 साजरं करताना पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांवर अधिक भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. एक्झियोम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांचा परतीचा प्रवास काल सुरू झाला. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 3 वाजता त्यांचं यान पृथ्वीवर परतणार आहे. परत आल्यानंतर हे अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी विलगीकरणात राहतील. परतीच्या प्रवासाआधी अंतराळातून संवाद साधताना शुभांशू शुक्ला म्हणाले,
कमाल की यात्रा रही है ये मेरी, लेकिन अब जैसे मेरी ये यात्रा खत्म होने वाली है, आपकी और मेरी यात्रा अभी बहुत लंबी है. हमारी ह्यूमन स्पेस मिशन की जो यात्रा है वो बहुत लंबी है और बहुत कठिन भी है, लेकिन मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि अगर हम निश्चय कर लें तो तारा अभी प्राप्यंत है, इवन स्टार्स आर अटेनेबल. 41 साल पहले कोई भारतीय अंतरिक्ष में गए थे और उन्होंने हमें बताया था कि ऊपर से भारत कैसा दिखता है, और कहीं ना कहीं मुझे लगता है कि हम सब ये जानना चाहते हैं कि आज भारत कैसा दिखता है. मैं आपको बताता हूँ, आज का भारत स्पेस से महत्वाकांक्षी दिखता है, आज का भारत निडर दिखता है, आज का भारत कॉन्फिडेंट दिखता है, आज का भारत गर्व से पूर्ण दिखता है, और इन्हीं सब कारणों की वजह से मैं एक बार फिर से कह सकता हूं कि आज का भारत अभी भी सारे जहां से अच्छा दिखता है.
दुबई मध्ये झालेल्या 57व्या आंतरराष्ट्रीय रसायन ऑलिम्पियाड स्पर्धेत सहभागी झालेल्या 4ही भारतीय विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं जिंकली आहेत. यामध्ये जळगावच्या देवेश पंकज भैया याचाही समावेश असून त्याला सुवर्ण पदक मिळालं आहे. 90 देशातल्या 354 विद्यार्थ्यांमध्ये भारतीय मुलांनी बाजी मारली असून पदक तालिकेत 6वं स्थान पटकावलं आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचं खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत एका कार्यक्रमात केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षिततेबाबत व्यापक आराखडा तयार केला जाईल, तसंच महामार्गांवर अपघातानंतर तातडीनं मदत मिळावी यासाठी एअर अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार असल्याचंही सरनाईक यांनी एका बैठकीदरम्यान सांगितलं. आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या 1 जिल्हा 1 उत्पादन योजनेत रत्नागिरी जिल्ह्यानं सुवर्णपदक मिळवून देशात 1वं स्थान प्राप्त केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपममध्ये काल झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याला हापूस आंबा पिकासाठी 1 जिल्हा 1 उत्पादन राष्ट्रीय पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात आलं. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील वणगर यांचं काल पहाटे मैंदर्गी इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 50 वर्षांचे होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून वणगर यांनी पक्षाच्या विविध पदांवर कामं केली होती. क्रिकेट. अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3र्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. यजमान संघानं दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 170 धावांवर आटोपला. भारतानं काल 4 बाद 58 धावांच्या पुढे आपला खेळ सुरू केला. रवींद्र जडेजानं सर्वाधिक 61 धावा केल्या, मात्र त्याची एकाकी झुंज अपयशी ठरली. या विजयामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कोयना धरणातली पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज धरणाचे 6 दरवाजे 1.5 फुटानं उघडून 5000 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडलं जाणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत. येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी आणि उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता मिळाल्याबद्दल विधानसभेत आनंदोत्सव. वारसा जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मकोका कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधान परिषदेतही एकमतानं मंजूर. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह अन्य 3 जणांचा परतीचा प्रवास सुरू. आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 3र्या सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 22 धावांनी पराभव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.